हॅलो फ्रेंड्स, मी नयन पाटील निफी न्यू इंडिया फॉर यू वरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी बोलणार आहे एक अशा विषयावर जो तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनाशी संबंधित वाटेल. चला तर मग आज काही प्रेरणादायी बोलूया. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला वारंवार सांगितले जात होते की आपण काहीही करू शकतो. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक चित्रपट, प्रत्येक टी व्ही कार्यक्रम, प्रत्येक प्रौढ व्यक्ती आपल्याला नेहमी असे सांगत असत की मनातून जे काही ठरवलं ते आपण करू शकतो. पण आपण मोठे होऊ लागल्यावर काय होते? एक मानसिकता तयार होते आणि वास्तविकता समोर येते. आपण जवळ जे काही आहे त्याच गोष्टीत समाधान मानून घ्यायला लागतो. दैनंदिन नित्यक्रम आणि जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके गुंतून जातो की लहानपणी बघितलेले स्वप्न पुसट होऊन मनाच्या एका कोपऱ्यात विरून जातात. शेवटी उरतात फक्त स्वप्नातील अंधुक झालेल्या कल्पना. पण ती स्वप्न आणि कल्पना परत मिळवण्याचा जर मार्ग असेल तर काय? आपण यशस्वी होऊ शकतो असा प्रबळ आत्मविश्वास आपल्याला असेल तर मग उत्स्फूर्ततेने उठा, सकारात्मक हेतूने कार्य करा आणि बालपणाच्या त्या आत्मविश्वासाकडे जाण्याची कल्पना करा. या विश्वासाने की तुम्ही जे ठरवलं होतं ते तुम्ही करू शकता, बनू शकता. विचार करा, काय होईल जर तुम्ही तुमचं भविष्य कंट्रोल करू शकाल? काय होईल जर तुम्ही कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकाल? काय होईल जर तुम्ही कोणत्याही बंधनाशिवाय काम करू शकाल? आत्ता या क्षणी जर शक्य असलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही बदल घडवून आणाल का? जर तुम्ही यासाठी हो म्हणत असाल ना तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. तुम्हाला कळून चुकेल की यशस्वी होणं हे आपल्याच हातात आहे. हा असा निर्णय आहे जो फक्त तुम्हीच घेऊ शकता. यशस्वी होणं हे कोणा दुसऱ्यावर नाही तर फक्त आणि फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. हे आता तुम्हाला कठीण वाटू शकतं पण तुम्ही अजून तुमच्या प्रयत्नांना चलसुद्धा दिला नाही आहे. स्वतःच्या आयुष्याची, तुमच्या स्वप्नांची जबाबदारी तुम्ही अजूनही घेतलेली नाही आहे. हे तुमचं एकच आयुष्य आहे आणि या आयुष्यात तुम्हाला ही एकच संधी लाभलेली आहे यशस्वी होण्यासाठी. तर आपल्या आयुष्यातील खरा हेतू, आपले स्वप्न गाठण्यासाठी तुम्ही पुढे जा. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आपण या जगात आलो आहोत, आपल्याला मनुष्य जीवन लाभले आहे, यात काहीतरी अर्थ आहे हे समजून घ्या. थोड्या धैर्याने व प्रयत्नांनी तुम्ही स्वतः अशक्य प्रश्नांचे उत्तर बनवू शकता. तुम्हाला जाणीव होईल की आयुष्याकडून अजून बऱ्याच काही चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही पात्र आहात. तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ व्हाल. दुर्लक्षित केलेल्या स्वतःच्या क्षमतेची जाणीव होऊन तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी वेळे व्हाल. सुरुवातीला हे सर्व तुम्हाला अशक्य वाटू शकतं पण तेच आता शक्य आणि सहज वाटेल. हीच ती वेळ आहे निर्णय घेण्याची, क्रिया करण्याची आणि ध्येय प्राप्ती करण्याची, तुमची स्वप्न पूर्ण करण्याची. ऑडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा ऑडिओ कसा वाटला आणि आमचे लिहिलेले लेख कसे वाटले हे नक्की आम्हाला कमेंट्समधून कळवा.